नमस्कार. इंटरनेट हा आता आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेला आहे आणि भारत हा तर असा देश आहे की जिथं इंटरनेटची किंमत म्हणजे इंटरनेटची सेवा मिळवण्यासाठीची किंमत ही जगात सगळ्यात कमी आहे. त्यामुळं आता भारतातल्या बहुतांश जनतेकडं मोबाईल तर आलेलाच आहे पण इतर अनेक गोष्टी सोप्या होत आहेत आणि ढगात जात आहेत. ढगात अर्थातच क्लाऊडमध्ये या इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळं याच्यामध्ये वेगवेगळी सॉफ्टवेअर्स आहेत ज्याला आपण सास म्हणतो, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस किंवा इतर अनेक गोष्टी आहेत. त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. याच्याबद्दल कदाचित तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल किंवा इंडस्ट्री 4.0 अशाबद्दल सुद्धा तुम्ही कदाचित ऐकलं असेल. इंडस्ट्री 4.0 आणि इंटरनेट ऑफ थिंग्स हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. नक्की इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय? तर
सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू.